चटनी तीखा तीखा बनाते तू नाना तू कच्चे आम के चटनी तीखा तीखा
तीखा तीखा।